नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमात सध्या जी मालिका सुरू आहे त्याचं नाव आहे विचार बदला म्हणजे जग बदलेल. अनेक विषय आणि अनेक विषयांवर वेगवेगळे मार्गदर्शन, परंतु एकाच व्यक्तीकडनं, आणि असे ते डॉक्टर सचिन परब आजही आपल्या सोबत आहेत. आणि ह्या मालिकेमधला पुढचा विषय जो आहे त्याच्याबद्दल आपण त्यांची चर्चा करणार आहोत. परंतु सर्वप्रथम डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, अभिकथन हा विषय सुरू झाला त्यावेळेला अनेक विषयांवर तुम्ही आम्हाला अभिकथन दिलं, आणि हे अभिकथन ह्याच्यासाठी की आपले विचार असे बदलले पाहिजेत की जेणेकरून आपलं जे संसार आहे, आपलं जे जीवन आहे ते एकदम सुखमय आणि आनंदमय बनेल म्हणून. डॉक्टर साहेब, ह्या सर्व गोष्टी बघत असताना आपलं स्वतःचं स्वास्थ्य जे आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि स्वास्थ्यावर तुम्ही मागे सुद्धा जेव्हा सांगितलं की हेल्थ जी आहे आपली, शारीरिक जी स्वास्थ्य आहे, ह्या शारीरिक स्वास्थ्यावर आणि मानसिक स्वास्थ्यावर दोन्हीवरही विचारांचा तेवढाच असर पडतो, तर ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला काय सांगाल की विचार जे आहेत हे कितपत किती म्हणजे किती पर्सेंटेज मध्ये एखाद्या व्यक्तीवर त्याचा असर होऊ शकतो, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अभिकथनाला किती मार्क्स द्याल?
सर्वप्रथम स्वास्थ्याबद्दल आपण जाणून घेऊया, कारण भरपूर लोकांमध्ये अशी मान्यता आहे की मला काही आजार नाही आहे, बाहेरून काही मला आजार नाही आहे, माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, किंवा मला डायबिटीस नाही आहे, किंवा आणखीन काय नाही आहे, तर मी ठीक आहे. ही जी मान्यता आहे ह्याला थोडं बदलावं लागेल, कारण जागतिक आरोग्य संघटना ज्याला आपण WHO म्हणतो त्यांनी स्वास्थ्याची फार सुंदर व्याख्या दिलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जी व्याख्या दिली आहे ती अशी आहे की हेल्थ इज नॉट मिअरली एन ऍबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी, बट इट इज कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग ऑफ एन इंडिव्हिज्युअल. याचा अर्थ असा की मला काही शारीरिक आजार नाही आहे किंवा दुसरा काही त्रास नाही, याचा अर्थ मी स्वस्थ आहे असं नाही. जेव्हा मी शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक रीतीने स्वस्थ असेल तेव्हाच मी स्वस्थ आहे. तर जेव्हा मी स्वतः ही व्याख्या बघतो तर असं आपल्याला दिसून येतं की फार कमी लोक या व्याख्येमध्ये बसतात. जरी तुम्हाला बाहेरून शारीरिक काही आजार नाही आहे, पण जर आपण मानसिक स्वास्थ्य बघितलं तर मानसिक स्वास्थ्यामध्ये शांत राहणं, मन शांत असणं, प्रसन्न असणं, तर बघायला गेलं तिथे आपण फिटनेस. सोशल स्वास्थ्यामध्ये जर बघायला गेलं तर समाजाशी तुमचं जे रिलेशनशिप आहे ते कसं आहे, तुम्ही लोकांशी भेटता की नाही, तुमचे मित्र किती आहेत, तिथे पण. आणि सगळ्यात वर्स्ट म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य जेव्हा आपण बघितलं की आध्यात्मिकरित्या आपण स्वस्थ आहोत का, तर तिथे पण वी आर लॅकिंग. तर तसं बघायला गेलं या व्याख्येनुसार तर लोक सध्या स्वस्थ नाही आहेत. आणि दुसरा तुमचा जो प्रश्न होता की विचारांचा, की विचारांचा किती प्रभाव पडतो, सायन्सने सध्या खूप छान याच्यावर स्टडी केलेला आहे. टाइम्स मॅगझिन म्हणून एक आंतरराष्ट्रीय मॅगझिन आहे, त्यांनी एकदा स्टडी केलेली, आणि त्या स्टडीमध्ये त्यांनी काय बघितलं की एक सर्वसाधारण मनुष्य दिवसभरामध्ये किती विचार करत असेल. तर त्यांना आश्चर्य वाटलं, त्यांनी जेव्हा स्टडी केली तेव्हा कळलं की एक सर्वसाधारण मनुष्य दिवसभरामध्ये 30 ते 35 हजाराच्या दरम्यान विचार करतो, एवढे विचार तो एक सर्वसाधारण मनुष्य करतो. आणि जेव्हा तो व्यक्ती टेन्शन मध्ये येतो, आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा आपलं टेन्शन वाढतं तर विचार कमी होतात की वाढतात, विचारांची संख्या वाढते साहजिकच, आणि ते अनियंत्रित असतात तर टेन्शन मध्ये आणखीन विचार वाढतात. तर हे जे विचार आहेत हे विचार आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीवर इफेक्ट टाकतात. एक नवीन शाखा वैद्यकीय स्वास्थ्यामध्ये आलेली आहे आणि ह्याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो PNI. PNIचा फुल फॉर्म आहे सायको न्यूरो इम्युनॉलॉजी, म्हणजे आत्मा, नर्वस सिस्टीम आणि प्रतिकार शक्ती ह्यांना कनेक्ट करणारी शाखा आहे. आणि ही शाखा काय करते, ही शाखा स्टडी करते की आपल्या विचारांचा आपल्या शरीरावर किती प्रभाव पडतो. आणि ह्याच्यामध्ये फार चांगलं संशोधन झालेलं आहे, आणि हे संशोधनाअंती शास्त्रज्ञ असे 300 मॉलिक्युल्स किंवा 300 रासायनिक पदार्थ शोधून काढलेले आहेत ज्यांचा आपल्या विचारांशी संबंध आहे. म्हणजे तुम्ही जर एखादा दुखी विचार केला तर तुमच्या शरीरामध्ये दुखी एक रासायनिक पदार्थ तयार होणार, आणि त्याच्या विरुद्ध तुमचे विचार आनंदी असतील, प्रसन्नतेचे असतील, खुशीचे असतील, तर तसा एक मॉलिक्यूल किंवा रासायनिक पदार्थ तुमच्या मेंदूमध्ये तयार होतो. तर असे मॉलिक्यूल शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आहे. तर प्रत्येक आपला विचार असतो, प्रत्येक विचार मी म्हणतोय, प्रत्येक विचार आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींवर इफेक्ट टाकतो. कारण जे विचार आपण करतो ते विचार आपल्या हायपोथॅलॅमस नावाचा एक मेंदूमध्ये भाग असतो त्याला प्रभावित करतात. हायपोथॅलॅमस मग पीयूष ग्रंथीला प्रभावित करतो आणि पीयूष किंवा पिच्युटरी ग्रंथी मग बाकी ग्रंथींना स्टिम्युलेट करते. मग ती थायरॉइड पॅराथायरॉइड असू दे, किडनीच्या वर ऍड्रिनल असू दे किंवा टेस्टिस ओव्हरीज असू दे. तर सुरुवात होते आपल्या विचारांनी आणि विचारांनी मग तसे स्राव निघतात आणि ते स्राव आपल्या सर्व शरीरातील प्रत्येक पेशींवर इफेक्ट टाकतात. म्हणून येस, विचारांचा आणि शरीराचा फार घनिष्ठ संबंध आहे. म्हणूनच आम्ही या मालिकेमध्ये खास म्हटलंय की विचार बदला म्हणजे तुमचं जग बदलेल. आणि इथे स्वास्थ्याबद्दल म्हणता केलं गेलं की विचार बदला मग तुमचं शरीर बदलेल. आणि स्वास्थ्य शब्द मला फार आवडतो हेल्थ पेक्षा. हेल्दी शब्द पण खूप छान आहे आणि स्वास्थ्य शब्द पण खूप छान आहे. हेल्दी इंग्रजी शब्द आहे. हेल्दी शब्दामध्ये दोन शब्द आहेत, हील डायसेल्फ म्हणजे स्वतःला ठीक करा, आणि आपला स्वस्थ शब्द आहे त्याच्यामध्ये पण त्याचं उत्तर लपलेलं आहे. स्वस्थ म्हणजे स्वमध्ये स्थित होणे, हेच खरं स्वास्थ्य आहे. आणि स्व म्हणजे काय, तर स्व म्हणजे मी कोण, मी आत्मा. तर जेव्हा आपण आत्मिक स्वरूपामध्ये स्थित होतो तेव्हा आपण संपूर्णपणे स्वस्थ होऊ शकतो. ज्याला आम्ही म्हणतो जर तुमच्याकडे आध्यात्मिक स्वास्थ्य असेल तर बाकीची सर्व स्वास्थ्य आपोआप तुमच्याकडे येतात.
डॉक्टर साहेब, मागे एकदा असंच तुमचा एक कार्यक्रम मी बघत होते, तर त्याच्यामध्ये इनफॅक्ट एक कॉन्फरन्स होती जिथे तुम्ही एक इनर हिलिंग ह्या विषयावर बोललेलात. तर इनर हिलिंग हा जो प्रकार आहे ह्याच्यावर आम्हाला थोडीशी तुम्ही माहिती द्या. कारण जिथे स्वास्थ्यामध्ये आता तुम्ही शब्द म्हटलात की हेल्थ, जिथे हील थायसेल्फ, स्वतःला तुम्हाला हील करायचंय, तर हे इनर हिलिंग जो प्रकार आहे हा काय आहे?
जाणते अजाणतेपणे, कॉन्शियसली और अनकॉन्शियसली, आपण नकारात्मक विचार भरपूर करत असतो. काही वेळेला आपण कळतं की अरे बाबा हे विचार चालले, काही वेळेला कळत पण नाही. सबकॉन्शियस हे करंट असतात, अंतर्मनामध्ये चालू असतात. आणि जसं आपण कर्माची गती पाहिली की ह्या अनादी ड्रामामध्ये कोणाला सजा द्यायची आवश्यकता नाहीये. आपले विचारच, नकारात्मक विचारच आपल्यासाठी सजा आहे. सजा ती कशी आहे की तुम्ही जर एखादा विचार पुन्हा पुन्हा करत राहिलात तर तुमच्या शरीरामध्ये तसे स्राव निघणारच. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर असा विचार केला की मी त्याला सोडणार नाही, मी त्याला सोडणार नाही, मी त्याला सोडणार नाही, तो काय समजतो स्वतःला, मी त्याला सोडणार नाही, हा विचार तुमच्यामध्ये आला मनामध्ये, तर त्याप्रमाणे त्या अनुसार तुमच्या शरीरामध्ये स्राव निघत राहणार. ही बदल्याची भावना आहे, ईर्ष्येची भावना आहे किंवा रागाचे विचार आहेत किंवा आणखीन दुसरे कुठलेही विचार असू दे, ते विचार जर पुन्हा पुन्हा तुमच्या मनामध्ये आले तर त्यानुसार स्राव तुमच्या शरीरात निघत असतात. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने मेजॉरिटी लोकांच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनामध्ये आम्ही बघतो हे विचार येत असतात आणि ह्या विचाराने तसे स्राव शरीरात निघत असतात आणि तसं तुमच्या शरीरामध्ये चेंजेस होत असतात. आणि एक दोन दिवसात होत नाही, याला भरपूर वर्ष लागतात. आज जर मी कोणाला ब्लड प्रेशर बघत असेल किंवा हार्टचा आजार बघत असेल तर भरपूर वर्ष अगोदर त्याची सुरुवात झालेली असते हे आम्हाला आता वैद्यकशास्त्र पण सांगतं. पण हे विचारांशी याचा संबंध आहे हे आता सायंटिस्ट स्वीकार करायला लागले. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की हृदयविकार आहे, ज्याला आम्ही कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतो, ज्याच्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिनी बंद होतात. तर आता त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर जो आहे तो म्हणजे राग आहे. जर तुमच्यामध्ये रागाचं प्रमाण अधिक असेल तर तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या लवकर आकुंचन पावतात. तर राग हा रिस्क फॅक्टर डॉक्टर्स आता स्वीकार करायला लागले. त्याच्याबरोबर एकटेपणा, आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे असं नाही की तुम्ही एकटे राहता, नाही, घरात सर्व लोक आहेत, आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी किंवा काका काकी, जे काय तुमचे नाते सगळे असताना देखील तुम्हाला एकटेपणाचा अनुभव होणे हा आजार आहे. आणि त्यावेळेला अशा व्यक्तींना हार्टचा आजार होऊ शकतो. तर हे नॉन फिजिकल रिस्क फॅक्टर्स जे आहेत तर ते पण डॉक्टर्स आता स्वीकार करायला लागले. आता हे काय आहे, हे विचारच आहेत तुमचे. आणि या विचारांमुळे तुमच्या शरीरामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. ब्लॉकेजेस जसं आपण बघितलं की तुम्ही एखादी भावना आहे, जसं मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, ती भावना तुम्ही व्यक्त नाही केली, त्याला तुम्ही दाबून ठेवलं, किंवा एक नकारात्मक भावना किंवा विचार तुमच्या मनामध्ये आले तर तो फ्लो ऑफ एनर्जी जो आहे पोचायला पाहिजे तो पोचत नाही अंगाकडे आणि तुम्ही आजारी पडता. तर असं आपल्या शरीरामध्ये भरपूर ब्लॉकेजेस आहेत आणि जिथे एनर्जी पोचत नाही तो ऑर्गन किंवा ते अंग आपलं कमजोर पडतं. आणि हिलिंग करणं म्हणजे त्या ऑर्गनला शक्ती देणं, त्याला जी पाहिजे ती शक्ती आम्ही मेडिटेशनद्वारे देतो आणि त्या ऑर्गन मधले जे ब्लॉकेजेस आहेत ते आम्ही ओपन करतो. तर दोन प्रकारचे आम्ही हिलिंग करतो. एक की तुमच्या विचारांमुळे तुमच्या शरीरामध्ये जे विषारी पदार्थ तयार झालेले आहेत ज्याला आम्ही सायंटिस्ट कॉर्टिसॉल म्हणतो किंवा ऍड्रिनलिन म्हणतो, हे तुमच्या शरीरात जर जास्त मात्रेमध्ये असतील तर ते तुम्हाला त्रास देत राहणार. धडधडणं, भीती वाटणे किंवा आणखीन चिंता वाटणे, जे काही संतुलन असेल मानसिक आजार, तर ह्यांचं संतुलन आणलं पाहिजे आणि जे जास्ती आहे त्यांना शरीराच्या बाहेर टाकलं पाहिजे, हे एक. आणि दुसरं, त्या ऑर्गन्सला जी ऊर्जा पाहिजे ती मिळत नाही आहे ऊर्जा, तर ती ऊर्जा त्यांना मेडिटेशनद्वारे देणं. या दोन गोष्टी जर आम्ही केल्या तर जे शरीरामध्ये आजार आहेत किंवा मनामध्ये आजार आहेत ते ठीक होतात आणि मेडिटेशन ह्याच्यामध्ये मदत करतं.
साहेब खूप छान तुम्ही आम्हाला हे समजावून सांगितलं की विचारांनी ब्लॉकेज जो तयार होतो तर तो ब्लॉकेज आपल्या वेगवेगळ्या अंगांना आजारी करू शकतो आणि तो मोठा आजार पण आहे आणि त्याला म्हणून आंतरिक हील करणं, आंतरिक त्याला ठीक करणं खूप गरजेचं आहे. तर दर्शक हो, ही गोष्ट नक्कीच नमूद करण्यासारखी आहे की आपले जे डॉक्टर नेहमी म्हणतात की तुमचा हा आजार तुमच्या मनात सुरू झालेला आहे, सायकोसोमॅटिक आहे हा शब्द ते नेहमी वापरतात, तर त्याचं काय स्पष्टीकरण हे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपल्या विचारांना जर आपण बदललं तर हे जे स्वास्थ्य आहे हेही आपण बदलू शकतो. तर डॉक्टर साहेब ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला काही असे विचार देऊ शकता का जेणेकरून की आतमध्ये जे आमच्या चाललेलं आहे नेगेटिव्हिटी, तुम्ही आधीच म्हटला की जाणता अजाणतापणे चाललेली असते आणि ही गोष्ट आमच्या लवकर लक्षात येत नाही, परंतु असं काही अभिकथन जेणेकरून की हे जर चिंतन चालत असेल तर ते आम्ही शांत करू शकू आणि जितके काही ब्लॉकेजेस आहेत त्यांना आम्ही काढू शकू, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला आज काय द्याल?
सर्वप्रथम हे आपण करूया, पण त्याच्या अगोदर मी सांगेन की जर ते ब्लॉकेजेस असतील फिजिकल ऑर्गन मध्ये आलेले असेल, तुम्ही एक शब्द छान वापरला सायकोसोमॅटिक किंवा मनोकायिक बिमारी ज्याला म्हणतो, सध्याचे जे काही आजार आहेत ते जास्त मनोकायिक आहेत, म्हणजे त्याचं बीज मनामध्ये असतं आणि त्याचं मॅनिफेस्टेशन शरीरामध्ये असतं, मग ते ब्लड प्रेशर असो, डायबिटीस असो किंवा हार्ट अटॅक असो किंवा आणखीन काय असो, तर ते आपल्याला ठीक करायचंय. तर जिथे औषधांची आवश्यकता आहे, जिथे ऑपरेशनची आवश्यकता आहे, तुम्हाला जरूर केलं पाहिजे. तुम्ही कधी असं समजू नका फक्त मी अभिकथन केलं, फक्त मेडिटेशन केलं तर ठीक होईल, नो, आय एम सॉरी. जिथे जरूरत आहे यू मस्ट टेक इट. खूप चांगल्या चांगल्या पद्धती आहेत मार्केटमध्ये, ऑपरेशन, बायपास सर्जरी किंवा एंजियोप्लास्टी जर तुम्हाला गरज असेल जरूर केलं पाहिजे, पण नुसतं त्याच्यावर डिपेंडेंट राहू नका, त्याच्याबरोबर हे तुम्ही कंबाईन करा, ज्याला आम्ही म्हणतो दवा और दवा के साथ दुआ, म्हणजे मेडिटेशन आणि मेडिसिन ह्या दोघांना तुम्ही कंबाईन केलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळू शकतील. येस, ह्याच्यासाठी अभिकथन आहे आणि ह्याचे चांगले रिझल्ट आहेत. आपण जर हे आता अभिकथन करणार आहोत ह्याचा जर तुम्ही नियमित अभ्यास केला तर आमचा असा अनुभव आहे की ह्याच्या नियमित अभ्यासाने तुम्हाला जास्त फरक पडू शकतो. तुमच्या जर झोपेच्या गोळ्या असेल तर त्या कमी होऊ शकतात, दुखावाच्या गोळ्या तुम्ही घेताय ते कमी होतं, तुम्हाला जर चेस्ट पेन असेल किंवा आणखीन असेल तर आम्ही असं बघितलंय की ज्या गोळ्या आम्ही देतो आयसॉर्डिल किंवा सॉर्बिट्रेट त्या गोळ्या पण कमी झालेल्या लोकांच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या कमी झाल्या. पण हे मेडिटेशन आणि हा विचार तुम्हाला नियमित केला पाहिजे आणि भरपूर वेळासाठी केला पाहिजे, म्हणजे भरपूर दिवस केला पाहिजे, तर तुम्हाला हे चेंजेस दिसून येतील. तर हा अभ्यास आपण करूया आता.
नक्की.
सर्वांनी सरळ बसायचं आहे आणि एखादं महत्वाचं काम तुम्ही करत असाल जसं की गाडी चालवणे किंवा रस्ता क्रॉस करणे, स्टोव गॅसच्या जवळ तुम्ही असाल किंवा एका मशीनरीच्या जवळ असाल तर त्यावेळेला हा अभ्यास करायचा नाहीये. स्वतःला एकांतामध्ये जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि तुम्ही शांतपणे ह्या विचारांना स्वीकार करू शकाल तर तिथे आपण हा अभ्यास करायचा आहे. या विचारांना जो मी देतो आहे, या विचारांना तुम्हाला स्वीकार करायचा आहे आणि पूर्ण भावना आणि निश्चयाने, आणि जे विचार देतोय त्याचं चित्र मनामध्ये तुम्हाला रेखाटायचं आहे आणि अनुभव करायचा प्रयत्न करायचा आहे. ओम शांती. सर्वप्रथम आपल्याला बिलकुल हलकं सोडा. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर एकदम हलकं होत चाललेलं अनुभव करा. सर्व शरीर हलका होत चाललेलं आहे. ध्यान दोन डोळ्यांच्या मध्ये घेऊन जा आणि पहा एक सुंदर सफेद सितारा दोन डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे. स्पष्टपणे अनुभव करा जसा आकाशामध्ये सितारा चमकतो तसा एक सुंदर सितारा दोन डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे. मी हा सफेद सितारा शांत स्वरूप आत्मा ह्या शरीरापेक्षा भिन्न आहे. परमपिता परमात्म्याची मी संतान आहे. परमात्मा जो की निराकार ज्योतिष स्वरूप आहे त्याच्याकडून सर्व शक्तींचा निळ्या रंगाचा प्रकाश माझ्याकडे येत आहे. अनुभव करा हा प्रकाश माझ्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. परमात्म्याकडून येणारा हा प्रकाश जसा माझ्या शरीरात पसरत आहे तस माझ्या शरीरातील सगळे ब्लॉकेजेस दूर होत चाललेले आहेत. मला खूप बरं वाटतंय. मी हलका होत चाललेलो आहे, हलका होत चाललेलो आहे. शरीरातील सगळे विजातीय पदार्थ विषारी पदार्थ बाहेर फेकले जात आहे. माझं शरीर शुद्ध आणि पवित्र होत चाललेलं आहे. शरीरातील प्रत्येक पेशी शक्तिशाली होत चाललेली आहे. चित्र पहा की आकाशातून एक दिव्य प्रकाश माझ्या संपूर्ण शरीरात पसरत आहे आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर फेकले जात आहे. माझं शरीर शुद्ध आणि पवित्र होत चाललेलं आहे. मस्तिष्क हृदय फुफ्फुस लिवर किडनी जठर आतडे प्लीहा शरीरातील मांसपेशी शक्तिशाली बनत चाललेले आहेत. शरीरातील प्रत्येक अंग शक्तिशाली बनत चाललेला आहे. मी स्वस्थ अनुभव करत आहे. माझ्या शरीरामध्ये स्वस्थ रासायनिक पदार्थ स्रवित होत चाललेले आहेत. मला खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रकाराने मी स्वस्थ होत चाललेलो आहे. माझं शरीर आणि मन बिलकुल स्वस्थ होत चाललेलं आहे. दिवसेंदिवस माझी शक्ती वाढत चाललेली आहे. मी संपूर्ण स्वस्थ आहे. मन शरीर आणि आत्मा संपूर्ण संतुलित आहे. माझ्या शरीरातील सर्व जखमा लवकर भरत आहेत. शरीरातील सर्व आजार हळूहळू ठीक होत चाललेले आहेत. माझं ब्लड प्रेशर पल्स नाडी हृदयाची नॉर्मल होत चाललेली आहे. माझ्या रक्तातील साखर देखील एकदम नॉर्मल होत चाललेली आहे. संपूर्ण स्वस्थ राहणे माझा ईश्वरीय जन्मसिद्ध अधिकार आहे. परमात्मा पित्यापासून येणारे शक्तिशाली प्रकंपनाने मी निरंतर खुशी भरपूरता आणि स्वस्थतेचा अनुभव करत आहे. संपूर्ण स्वस्थ आहे. माझं शरीर मन आणि आत्मा बिलकुल स्वस्थ आणि संपूर्ण आहे. मला खूप खूप बरं वाटतंय. शांत आणि प्रसन्न वाटतंय. ओम शांती शांती शांती.
खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. दर्शक हो, आपल्याला फक्त शारीरिकरित्या मानसिकरित्या स्वस्थ नाही, परंतु सामाजिकरित्या आणि आध्यात्मिकरित्याही आपल्याला स्वस्थ राहिलं पाहिजे ही गोष्ट आज डॉक्टर सचिन यांनी सांगितलेली आहे. कारण जोपर्यंत आपण ह्या चारही पद्धतीने जोपर्यंत स्वस्थ नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ते सुख तो आनंद अनुभव करणं शक्य नाही आहे. तर कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या रीतीने आणि कसं राजयोग करता येतो आणि ह्या राजयोगाचे किती आपल्याला फायदे आहेत हे जर तुम्हाला अधिक माहिती करून घ्यायची असेल तर नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट देऊ शकता. काही प्रश्न असल्यास आम्हाला मेल पाठवा आणि असाच एखादा नवीन विषय घेऊन आम्ही पुन्हा तुम्हाला भेटू. तोपर्यंत नमस्कार.